नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अनुजा क्षीरसागर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित. मसुरीच्या प्रशासकीय अकादमीत हजर होण्याचे निर्देश. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री आज पंढरपूर दौऱ्यावर, प्रशासकीय यंत्रणा सज्ज. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. जलजीवन मिशन अंतर्गत कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. आणि वंचित बहुजन आघाडीची येत्या 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा. आता सविस्तर बातम्या. वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण स्थगित करण्यात आलं आहे. मसुरीच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीनं खेडकर यांना पत्र पाठवून ही माहिती देत महाराष्ट्र राज्य सरकारच्या या कार्यक्रमातून पदमुक्त करत अकादमीत परत बोलावलं आहे. कोणत्याही परिस्थितीत 23 जुलैपूर्वी अकादमीत हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश खेडकर यांना देण्यात आले आहेत. आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीश महाजन तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत या समितीत सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातली प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून चोख पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज नजीक असलेल्या पंढरपुरातही विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नमो एक्सप्रेस ही रेल्वे भाविकांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज उत्तर रात्री 2:30 वाजेच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रशासकीय महापूजा केली जाणार आहे. पंढरपूर इथं 34 फलाटांच्या चंद्रभागा यात्रा बसस्थानकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण होत आहे. हा राज्यातील एसटी महामंडळाचा पहिलाच भव्य प्रकल्प आहे. सुमारे 33 कोटी रुपये खर्चून 11 हेक्टर जागेवर या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. यासोबतच 1000 यात्रेकरूंसाठी निवासस्थान देखील बांधण्यात आलं आहे. दरम्यान मुंबई पुणे द्रतगती महामार्गावर आज झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कळंबोली इथल्या एमजीएम रुग्णालयात भेट देऊन अपघातातल्या जखमींची चौकशी केली. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. अपघातात जखमी झालेल्या 46 प्रवाशांवर या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. आषाढी एकादशीनिमित्त ही बस डोंबिवलीहून पंढरपूरकडे जात असताना लोणावळ्याजवळ झालेल्या या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरण्याची मुदत येत्या 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेची अंतिम मुदत कालपर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा भरलेला नाही, त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या पीक विमा योजनेत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन कृषीमंत्री मुंडे यांनी केलं आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्या, तसंच या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथल्या जलजीवन मिशन आणि वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा त्यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 1234 कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर 28 पाणीपुरवठा योजनांची कामं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबवण्यात येत आहेत. ही कामं निश्चित कालमर्यादेत पूर्ण होणं आवश्यक असल्याचंही पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर आता येत्या 6 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला या याचिकेबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचं तर शरद पवार गटाला या उत्तरावर प्रतिवाद करण्यासाठी 1 आठवड्याची मुदत दिली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं 21 जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 23 जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करतील.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष होऊ द्यायचा नसेल तर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं येत्या 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे। विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला प्रारंभ होणार असून विदर्भ तसंच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मार्गक्रमण करत 8 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं यात्रेची सांगता होणार आहे। ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे, एसटीएससी शिष्यवृत्ती वाढ झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटीएससी शिष्यवृत्ती लागू झाली पाहिजे, तसंच जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागण्यांचा या यात्रेच्या माध्यमातून प्रचार करणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं। यासाठी यात्रेदरम्यान ठिकठिकाणी कॉर्नर बैठका तसंच मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली। संगणकीय प्रणालीमुळे म्हाडाची सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक झाली असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे। आज छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ, म्हाडाची प्रधानमंत्री आवास योजना, 20% सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत आज संगणकीय सोडत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांचं अभिनंदन करत 2 महिन्यात आणखी एक सोडत काढण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर नजीक नक्षत्रवाडी परिसरात 1000 घरांच्या नव्या प्रकल्पांचं पुढच्या 10 दिवसात भूमिपूजन करणार असल्याची माहिती सावे यांनी दिली। राज्यात ज्या प्रकल्पग्रस्तांना कमी मोबदला मिळालेला आहे लवकरच त्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचं मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे। ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते। अर्थसंकल्पातल्या निधी वाटपासंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांची कोणतीही तक्रार नाही, तसंच राज्यातल्या 288 मतदारसंघात विकासाच्या योजना पोहोचत असल्यानं जनता समाधानी असल्याचं राठोड यांनी सांगितलं। बीड जिल्ह्यात मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे। मातंग समाज आणि संबंधित 12 पोटजातीतल्या 10वी 12वी पदवी पदव्युत्तर तसंच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये 60% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। विद्यार्थ्यांनी बीडच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा असं आवाहन जिल्हा व्यवस्थापक VS सोनवणे यांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्लांट फॉर मदर किंवा एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत नांदेड वन विभागामार्फत 1,30,000 रोपांची लागवड करण्यात येणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने साग, बहावा, बांबू, चारोळी अशा स्थानिक प्रजातीच्या रोपांचा समावेश असल्याची माहिती नांदेड वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी दिली। या उपक्रमासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून नागरिकांना स्थानिक प्रजातीची रोपं अत्यल्प दरात पुरवली जाणार आहेत। नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन उपवनसंरक्षक वाबळे यांनी केलं आहे। 35वे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आज गौरव करण्यात आला। कझाकस्तानमध्ये 7 ते 13 जुलै दरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारतानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली। विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईच्या वेदांत साकरेनं सुवर्णपदक तर रत्नागिरीतल्या ईशान पेडणेकरनं रौप्यपदक पटकावलं आहे, तर चेन्नई इथल्या श्रीजित शिवकुमार आणि उत्तर प्रदेशमधल्या यशस्वी कुमार या दोघांनीही रौप्यपदक पटकावलं आहे। यावेळी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या अधिष्ठाता प्राध्यापिका सविता लदगे उपस्थित होत्या। स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या फेरीत भारताच्या सुमित नागलची लढत स्वीडनच्या इलियास यमरशी होत आहे, तर पुरुष दुहेरीच्या लढतीत आज सुमित नागल आणि पोलंडच्या कॅरोल रजेवेकी या जोडीचा सामना फ्रान्सच्या जोडीशी होईल। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित, मसुरीच्या प्रशासकीय अकादमीत हजर होण्याचे निर्देश। आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री आज पंढरपूर दौऱ्यावर, प्रशासकीय यंत्रणा सज्ज। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। जलजीवन मिशनअंतर्गत कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। आणि वंचित बहुजन आघाडीची येत्या 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।